समाहितमनः स्वरूपानुगः परार्थपथदर्शिनम् खलु करोति साचारतः गुरोस्मरण पंकज भ्रमरलीनता यन्मुखे स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा प्रपञ्चरुचिरीश्वरार्पितमतिर्मतायेन सा अहं कृतिपराङ्मुखो भवति एकनाथो परः सुबोधरस जाह्नवी नयति यस्य सत्सङ्गमम् स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा न संश्रुतिपरा कदा वसति वासनाचेतसि शरीरकृत चेष्टितम् नियतिनिर्मितम् मन्यते करोति नवभाविकान् अमृतबिन्दु वृष्टिञ्च यः स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा सदयमात्मतृप्तम् सदा आत्मतृप्तम् सदा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
कृपया जेवढं पुढे सरकून घेता येईल तेवढं सगळ्यांनी सरकून घ्यावं। ओम सद्गुरुनाथाय नमः। परमार्थात संत संगतीला अतिशय महत्व आहे। मग संत संगती प्रारब्धाने लाभते का प्रयत्नाने लाभते? संत संगती घडण्यासाठी आपली भूमिका कशी असावी? संत कृपेचा अनुभव कोणत्या अंगाने घ्यावा? परमार्थात संतसंगतीला अतिशय महत्व आहे हे प्रश्नकर्त्याला मान्य आहे. मग संतसंगती प्रारब्धाने लाभते का प्रयत्नाने लाभते? दोन्ही प्रकारांनी लाभते. रामकृष्ण म्हणत असत की जसा त्या भजन करणाऱ्यांचा एक जथा आपल्या दारासमोर येतो, काही काळ भजन करतो आणि पुढे निघून जातो, तसं आपण सगळेजण आपल्या सद्गुरूंच्या बरोबर इथे काही काळ वास्तव्याला राहतो, हा देह सोडून पुढच्या जन्मी परत आपल्या सद्गुरूंच्या अवतीभवती राहतो. फक्त आपल्याला अशी एक फॅसिलिटी उपलब्ध नाहीये की मागच्या जन्मी असे सद्गुरू दिसत होते आणि मी असा दिसत होतो, आता याही जन्मी ते तसेच दिसतात आणि मीही त्यांच्याबरोबर आहे, असं ओळखण्याची आपल्याकडे कुठलीही एक वेगळी शक्ती नाहीये. पण संत वचनावर मात्र आपण विश्वास ठेवावा. हा जन्मोजन्मींचा प्रवास आहे, आपला जथा हा जन्मोजन्म चालू आहे. बऱ्याच वेळेला मग ह्याच्यातनं एक उपप्रश्न निर्माण होऊ शकतो, मग मुक्ती करून घ्यायची का नाही घ्यायची? असंच जर सद्गुरूंबरोबर आपलं चालू राहिलं तर मग ह्या जन्मात एवढी धावपळ कशाला करायला पाहिजे मुक्त होण्याची? आपल्या आतमध्ये जर स्वतःला प्रामाणिकपणे आपण विचारलं तर आपल्याला उत्तर मिळतं. रामकृष्णांचेच एक शिष्य होते, इंजिनियर होते. मध्ये मला एक इंजिनियर भेटले, ते म्हणले आम्ही लॉजिकनी सगळ्या गोष्टी मान्य करतो. म्हणलं बरं आहे बाबा. ते स्वतः इंजिनियर होते आणि त्यांना असा प्रश्न विचारला की ठाकुरांकडे येऊन तुम्ही काय शिकलात? त्याच्यावर त्यांनी असं उत्तर दिलं की ठाकुरांकडे येऊन आम्ही असं शिकलो की आत्मा हा जरी मुळात मुक्त असला तरी तो स्वतःला बद्ध करून घेतो आणि मुक्त झाल्याचा आनंद उपभोगतो आणि आपल्या ठिकाणी मस्त राहतो, हे आम्ही ठाकुरांकडे येऊन शिकलो. सांगायची गोष्ट अशी की तातडी तर करावीच लागेल, मुक्तीचा अनुभव तर घ्यावाच लागेल. आपण मुक्त आहोत या भूमिकेवर पक्क आपल्याला आरूढ व्हावं लागेल. मी तोच आहे या भूमिकेवर पक्क आरूढ होऊन त्याच्या पुढे जाऊन मग तुकाराम महाराज जसं म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. जर संत संगती मिळणार असेल, जर सद्गुरु सहवास मिळणार असेल, तर न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. अशा भूमिकेवरून परत आपण जन्माला येऊ ना. आत्ता जर हात वर करायला सांगितला की बा स्वामीजींचा सहवास मिळतो आहे ह्या जन्मात, अशाच पद्धतीचा सहवास मिळाला तर पुढच्या जन्मात याल का येणार नाही? एक मिनिटभर मीच थांबतो आता प्रश्न विचारून. ज्यांना परत अशा पद्धतीचा सहवास, सद्गुरू सहवास नकोय, त्यांनी हात वर करा. कोणाचाही हात वर जात नाही, बघा ना मजा आहे. म्हणजे मुक्तीचा अनुभव तर घ्यायचाच आणि शिवाय सद्गुरू सहवासाचं त्याच्या पुढचं जे प्रेम आहे त्या प्रेमाकरता परत जन्माला यायचं, काही हरकत नाही. म्हणून संत संगती ही प्रारब्धाने देखील मिळते. आपण स्वामीजींच्या सहवासात एवढ्या लाखो लोकांमधनं आलो, हे काय आपल्याला आपले प्रयत्न वाटतात का काय की खूप आम्ही प्रयत्न केले तेव्हा स्वामीजी आम्हाला मिळाले? हे प्रारब्धवशातच आपलं घडलेलं आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला अत्यंतिक तळमळ लागते, सद्गुरु वीण जन्म निर्फळ, सद्गुरु वीण तळमळ जाणार नाही, अशी पाण्यातनं बाहेर काढलेल्या माशासारखी तडफड तडफड होणाऱ्या व्यक्तीकरता म्हणून प्रयत्न साध्य अशी संत संगती असते, कारण तो शोधतच जातो. माझ्या बाबतीत मी आपलं सांगतो की मला असं काही तडफड वगैरे काही झाली नाही आणि मला स्वामीजी मिळाले, मोठेही मिळाले आणि हेही मिळाले, तर हे प्रारब्धवशातच मिळाले. मागच्या जन्मी काहीतरी पुण्याचं मोठं घबाड मिळवल्याखेरीज अशा पद्धतीचे दोन आत्मसूर्य आपल्या आयुष्यात येणं अशक्यप्राय आहे. त्यामुळे हे प्रारब्धानी देखील होतं. पण प्रारब्धाने मिळाल्यानंतर मात्र प्रयत्नपूर्वक ते जपावं लागतं. आपण हा प्रश्न थोडा असा ट्विस्ट केला तर जास्त चांगलं होईल. प्रारब्धवशात मिळाले आता काय, आणि जर ढिला पडला तर ते प्रारब्धवशात मिळालेले देखील हातातनं मग निसटण्याची शक्यता राहते. म्हणून सावध राहून प्रयत्नवान राहायला पाहिजे. आणि प्रयत्नपूर्वक मिळालेली संतसंगती मग मात्र हातातनं सुटत नाही. पंत महाराज बाळेकुंदरी हे परसात जाऊन लपले की सद्गुरू येतायत, अनुग्रह घ्यायचाय, नकोच म्हणले. म्हणून जाऊन लपले, त्यांना मागणं परसदारातनं ओढून आणून अनुग्रह दिला आणि सद्गुरू निघून गेले. आणि परत आयुष्यात भेट झाली नाही सद्गुरूंची, तर सगळीच्या सगळी पद पुढे पंत महाराजांची ही सद्गुरू विरहानी अत्यंतिक भाव विभोर झालेली अशी आहेत. नाही रे मी नाही रे सद्गुरु सर्वा ठाई रे. आता मग ही संत संगती, हा सद्गुरु सहवास अंतःकरणात पक्का धरलेला, कदापिही सुटत नाही. म्हणून तो प्रारब्धवशातही मिळतो, तो प्रयत्नपूर्व. अंबुराव महाराज, उमदीकर महाराज बसले होते आणि तिकडनं अंबुराव चालले होते, तर ते म्हणले त्याला धरून आणा, त्याला अनुग्रह द्यायचा आहे. म्हणून तो सेवेकरी गेला तर हे पळायला लागले पुढे, ते अनुग्रह वगैरे काही नाही म्हणले मला घ्यायचा, धरला आणि आणून समोर बसवला. आता हे कशामुळे झालं? हे प्रारब्धवशातच उमदीकर महाराज मिळाले ना. काय उमदीकर महाराजांना काय पडलं होतं, कितीतरी लोक तिथनं चाललेली होती, पण अंबुरावांनाच धरून आणा, मला त्यांना अनुग्रह द्यायचा आहे. पण मिळालेलं नंतर मात्र अंबुरावांनी प्रयत्नपूर्वक जपलं. नासिकाग्री लक्ष ठेव म्हटल्यानंतर 3 महिने जवळपास झोप न घेता त्यांनी लक्ष ठेवलं, डोळे जायची पाळी आली. तर उमदीकर महाराज म्हणले की अरे, कित्येक जन्म साधना करून जे मिळत नाही ते तुला 3 महिन्यात प्राप्त झालं. हे प्रयत्नपूर्वक संतसंगती जपल्याचं लक्षण आहे. न्यांगटा किंवा तोतापुरी महाराज यांनी रामकृष्णांना निर्गुणाचं ध्यान शिकवलं. काही केल्या जमेना, शेवटी काचेचा तुकडा घेतला आणि इथे टोचला जोरात, कारण सारखी आईच दिसायला लागली निर्गुणाचं ध्यान करताना. ते म्हणजे फोडून टाक आणि टोचलं. जे बसले ते 3 दिवसांनी त्या झोपडीच्या बाहेर आल्यावर तोतापुरी म्हणले, अरे जन्मोजन्म जे मिळत नाही 3 दिवसात तुला प्राप्त झालं, हे आता प्रयत्नपूर्वक साध्य झालं. म्हणून हे दोन्ही नाण्याच्या ह्या दोन्ही बाजू आहेत, ती प्रारब्धवशातही मिळते, ती प्रयत्नांती देखील मिळते. पण मिळालेली प्रयत्नांनी जपलेली जास्त चांगली. म्हणून आपण सावध राहून आत्ता जी आपल्याला संत संगती किंवा सद्गुरु सहवास मिळतो आहे, तो मात्र प्रयत्नपूर्वक अगदी आतमध्ये हृदयाच्या आतल्या कप्प्यात तो जपला पाहिजे. संत संगती घडण्यासाठी आपली भूमिका कशी असावी, संत संगती ही कशा कशा प्रकाराने घडते हे जर बघितलं तर मग आपली भूमिका आपण ठरवू शकू. देहाच्या अंगानी त्यांची संगती मिळते, पण ती 24 तास मिळू शकत नाही, हा त्याच्यातला एक थोडा कमीपणाचा भाग आहे. ज्यांना मिळते देहाच्या अंगानी संतसंगती, ते खरोखरीच भाग्यवान आहेत, प्रोव्हायडेड आपली दृष्टी त्यांच्या प्रकृतीवर जास्त खेळत नाही असं जर असेल तर. अन्यथा त्यांच्या अवतीभवती राहून ते रंगावधूत महाराज गुजरातला होऊन गेले, ते असं म्हणत असत की माझ्याबरोबर ही एवढी सगळी मंडळी तुम्हाला दिसतात, पण सगळे घी शक्कर लड्डू माझ्याबरोबर आहेत, पण चांगलं चुंगलं खायला मिळतं, वेदांत बोलता येतो, मान मरातब मिळतो, म्हणून हे सगळे आहेत. जपून त्यांच्या देहाची संगती त्यांच्या कृपेनी जर मिळत असेल, खरोखरीच त्यांच्या कृपेनीच ती मिळते, तर ती उत्तम. योगिनीताई ताडे या स्वामीजींच्या घरी राहायला असत माधवनाथांच्या, तर त्या जेव्हा पावसला जायच्या तेव्हा स्वामी स्वरूपानंद त्यांना असं म्हणायचे की बाळासाहेब कसं बोलतात, बाळासाहेब कशी साधना करतात, बाळासाहेब कसं निरूपण करतात, बाळासाहेब कसा अभ्यास करतात पारमार्थिक विषयांचा, हे सगळं नीट बघ. नुसती त्यांच्या देहाची संगती मिळून चालत नाही तर ती काय बोधावर त्यांची चाललेली असते हे समजून घेण्याकरता छाती दडपून जाते. खरं तर सांगायचं झालं तर त्यांच्या देहाच्या संगतीत राहणं ही तारेवरची कसरत असते. अहंकार जाण्याकरता मात्र त्यांच्या देहाची संगती ही अत्यंतिक जालिम असा उपाय असतो. फार परीक्षा घेतल्या जात नाहीत पण घेतली गेली तर त्याच्यात पास होणं हे महत भाग्याचं लक्षण असतं. उमदीकर महाराज एके ठिकाणी मोठ्या इनामदारांकडे गेले होते. त्यावेळेचं इनामदार पद म्हणजे जवळपास राजा. गाद्या गिरद्या घातलेल्या होत्या आणि अंबुराव महाराज फार संकोचून एका कोपऱ्यात उभे होते. तर उमदीकर महाराज म्हणले, काय वेड्यासारखा उभा राहिला, श्लोक काय म्हणतील, इकडे ये इथे बस. आले गादीच्या एका कोपऱ्यावर परत, तुला नीट सुद्धा धड बसता येत नाही, जा तिकडेच जाऊन उभा राहा. उठले आणि जाऊन उभे राहिले. ही जी देहाची संगती आहे ही आपला अहंकार घालवण्याकरता म्हणून आहे. अशा पद्धतीने जर आपण त्यांच्या बरोबर राहिलो तर देहाच्या संगतीनी नक्की आपला अहंकाराचा चुराडा व्हायला मदत होते. दुसरी असते ती त्यांच्या तिथे राहून त्यांच्याकडनं जे काय बोललं जातं ते श्रवण करणं, जसे आपण प्रवचन सगळेजण ऐकतो ते श्रवण. आपण स्वामीजींचं दीपे दीपू लावलामध्ये ऐकलंय की जवळपास श्वास थांबलेत अशा पद्धतीने मी स्वामीजींचं ऐकत असे, असं श्रवण क्वचित होतं, आपलं नाही होत. म्हणजे मी माझं सांगतो हा, याचं कारण असं आहे की त्यांच्या मुखातनं येणारे हे सगळे शब्द हे मला आत्म्यापर्यंत घेऊन जात आहेत आणि मी तोच आहे, या भूमिकेवर मी पक्का झालेलो आहे, असं जेव्हा होतं तेव्हा श्वास रोधले जातात. बऱ्याच वेळेला असं होतं की त्यांच्याकडनं ऐकून ऐकून आता पुढे ही बहुतेक ओवी स्वामीजी उच्चारतील आणि तीच ओवी जर उच्चारली तर आपल्या मनात पुढची सगळी ओवी म्हणून झालेली असते आणि मग ते जे काय सांगतात त्याच्याऐवजी आपण आपलंच काहीतरी मनातल्या मनात सुरू करतो. त्यामुळे त्यांची जी श्रवणाच्या अंगाने संगती असते ती कुठेतरी खंडित होण्याची शक्यता राहते. बाहेरनं आपण अगदी दिसतो त्यांचं ऐकतोय म्हणून, अशी श्रवणाच्या अंगाने त्यांची संगती घडू शकते. जेव्हा आपण आसपास नसतो तेव्हा त्यांनी दिलेल्या विचारधनाच्या चिंतनाने त्यांची संगत आपल्याजवळ राहू शकते. तत्त्वम असी हे महावाक्य त्यांनी आपल्याला अनुग्रहाच्या वेळेला सांगितलं. अनसीन पार्टनर ते माझे आहेत असं स्वामीजी आपल्याला सांगतात. तसं ते जर बरोबर आहेत तर संगती आपण राहू शकतो. ज्या संगतीनेच विराग झाला, मनोदरींचा जडभास गेला, साक्षात परात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपादुकाला, संगती घडू शकते. आपली भूमिका मात्र तरल अंतकरणाची पाहिजे. एखादं पुस्तक आपण घेऊन आपल्या कामानिमित्त आपण जर कुठे देश परदेशामध्ये असू, त्यांच्यापासून लांब असू, तर त्यांचे ग्रंथ हे त्यांची संगतच देतात. कारण हे त्यांचं मृत्यूपत्र असल्यासारखं असतं. संतांचे ग्रंथ हे त्यांचं मृत्यूपत्र असल्यासारखं असतं असं कुठे एक वाक्य आहे. हे त्यांना जे सांगायचं ते त्यांनी सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं. ते बरोबर घेऊन आपण जर त्याच्यात उतरलो तर त्यांची संगत, ते आपल्याशी बोलतायत जणू अशा पद्धतीने तो ग्रंथ वाचला तर त्यांची संगती आपण कुठेही असलो तरी आहेच. पण ह्याच्याकरता आपल्या अंतःकरणात मात्र अतिशय तरलता मात्र पाहिजे. अंतःकरण संसाराच्या विषयांनी फार जडत्व प्राप्त झालेलं असं मात्र नको. त्यांनी दिलेला जो बोधाचा ध्रुव तारा आहे तो कायम नजरेसमोर जर असेल तर आपली भूमिका ही तरल राहण्याची असते. आणि अशा पद्धतीने संत कृपेचा अनुभव कोणत्या अंगाने घ्यावा प्रेमाच्या अंगाने घ्यावा. प्रत्येक वेळेलाच अगदी बोधाच्याच अंगाने त्यांच्या कृपेचा अनुभव यायला पाहिजे असं नाही. त्यांच्या प्रेमाचा अनुभव जर आला, मूर्तिमंत प्रेम, मूर्तिमंत कारुण्याचा पुतळा, अहेतुक कृपा सिंधू अशी जी नामाभिधानं त्यांना दिलेली आहेत, त्यांच्या प्रेमाचा अनुभव आपण खरं तर घ्यावा. त्या प्रेमामध्ये बाकी सगळं सामावलं जातं. काही काही वेळेला बोध देखील अलीकडचा राहतो, तो देखील काही काही वेळेला कोरडा वाटतो. त्यांच्या प्रेमाचा जर अनुभव आला, कल्पना करा आपण नमस्कार केला आणि मोठ्या प्रेमाने त्यांनी थापटला आणि डोकं उचलल्यावर विचारलं कसा आहेस, आपलं काही लागत नाही, मी आत्म्यावर आरूढ आहे का आणि मला ते झालंय का आणि माझा देहभाव झडझडून गेलाय का, विषय कमी झालेत का, कोण विचारतो. स्वामीजींची एक प्रेमाची थाप पाठीवर पडलेली आणि त्यांनी विचारलेलं फक्त एवढं कसा आहेस, बस आपण खरंच मोकळे होऊन जातो त्या घटकेला, बाकी काही नाही लागत. त्यांच्या कृपेचा अनुभव अशा प्रेमाने घ्यावा आणि हे प्रेम अंतःकरणात साठवून जेव्हा आपण आपल्या ठिकाणी एकटे असतो तेव्हा परत हे प्रेम काढावं आणि मग ध्यानाला बसावं. त्यांनी सांगितलंय तसं, मग पहा, मग त्या कृपेचा नवलाव जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो नवलाव अनुभवणं ही एक मग वेगळीच गोष्ट होऊन जाते. मग त्यावेळेचं ध्यान हे आपल्याला त्यांच्या पादपद्मी विरघळवून टाकायलाच मदतगार असं होऊन जातं. हा खरा अनुभव आहे. आपण म्हणून कोणीही न उरता, परवा ते अभिजितने म्हटलं ना संत तुकडोजी महाराजांचं, ही माझ्या सद्गुरूंची कृपा आहे आणि आता ह्या जगामध्ये एक तू और मैं बस दो ही है, आता बाकी सगळं विश्व संपून गेलं, आता तुम्ही तुमचं प्रेम आणि मी बस, मला आता बाकी काहीही नको, असा अनुभव खरं तर संत कृपेचा आपण घ्यावा. शेवटी जोपर्यंत आपण देहामध्ये आहोत तोपर्यंत एका निरतिशय प्रेमाची आवश्यकता आपल्या प्रत्येकाला असते, प्रत्येकाला. विलासदादा भजन सांगतात ना, प्रेम ईश्वर है, ईश्वर प्रेम है, प्रेमच आहे फक्त. या प्रेमावर सगळंच्या सगळं जीवन पुढे जातं. प्रेम हे फार मोठं वंगण आहे. ते जर सद्गुरु कृपेने आपल्याला मिळालं, त्यांचं प्रेम जर आपल्याला मिळालं आणि तो अनुभव त्यांच्या प्रेमाचा जर आला, तर आपल्या साधनेचा प्रवास न कुरकुरता होऊन जातो. ध्यानाला बसताना त्यांनी जर आपल्याकडे पहिल्यांदा बघितलं आणि नजरानजर झाली समजा, आणि एक मंद स्मित त्यांनी आपल्याकडे बघून केलं, बघा तुम्ही ध्यान कसं होतं, आणि हेच आपण आपले येऊन बसलोय ते ध्यानाला बसलेले आहेत, बघा ध्यान कसं होतं ते. हा फरक आहे. संत कृपेचा अनुभव हा आपण अशा पद्धतीने तयार होऊन, स्वामीजी आम्हाला ध्यानाला बोलवायचे पण 6:05 या असं म्हणायचंय आणि ते 6:00 बसलेले असायचे, त्यामुळे त्यांनी कधी ध्यानाच्या आधी आमच्याकडे प्रेमाने बघितलंय आणि मग आम्ही ध्यानाला बसलोय असं कधी झालं नाही. पण तसं स्वामीजींच्या बाबतीत नाहीये. ते 7:00 आसनावर येऊन बसतात, मग जेवढे कोण उपस्थित असतील त्यांच्याकडे मोठ्या प्रेमाने पाहतात, थोडं मंद स्मित करतात आणि मग बसतात. आपण जर त्या कृपादृष्टीमध्ये नाहून निघालो, आता हे प्रयत्न साध्य आहे, याच्यात प्रारब्ध नाहीये. 7:05 असताना ध्यान मंदिरात येऊन उपस्थित राहणं हे प्रयत्न पूर्वकच करायला पाहिजे. असेल माझा हरी तर दिल खाटल्यावर असं काही नाही होणार. 7:05 येऊन बसायचं. ते बसताना ते जेव्हा नमस्कार करतात सर्व दिशांना, विलक्षण असतं हे सगळं. त्यांचा भाव काय असतो आपल्याला नाही कळत, पण त्यांची ती नजर आपल्यावर पडली की आपण मोहरून जातो हे मात्र खरं आहे. असा अनुभव घ्यावा, मग ध्यानाला बसावं. काय मग जसं कुडमुडं ध्यान होईल ते आवडणार नाही त्यांना असं म्हटलेलं. पण जे आपल्या ताक शक्तीबुद्धीनुसार जसं मग पुढे ध्यान होईल तसं होईल. उठल्यावर परत त्यांची नजर आपल्यावर फिरते, सगळा शीण निघून जातो. अशा पद्धतीने मोठ्या प्रेमाने प्रारब्धाने लाभलेली ही संत संगती प्रयत्नपूर्वक टिकवून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या संत संगतीमध्ये राहण्याचा आपण प्रयत्न करावा आणि मोकळं व्हावं, आणि मोकळं होऊन परत त्यांच्या प्रेमाकरता मोठ्या आर्ततेने हाक मारावी. आता झालो मोकळा, आता काय करायचं? आता नाही, आता परत हाक मारायची. पडिले दूरदेशी असं म्हणायचं आपण, मोठ्या प्रेमाने म्हणायचं. आतमधनं हुंकार येतो, आतमधनं साद येते आणि परत शांत होऊन जातं. अशा पद्धतीने प्रयत्न करावेत. माझी प्रकृती चिंतनशील नाही, कोणी ठरवायचं? आपणच आपल्याला एक लेबल चिकटवून घेतो, माझी प्रकृती चिंतनशील नाही. बर, आता म्हटलंय तेव्हा चिंतन कसे करावे, चिंतनाची सवय कशी लावून घ्यावी, साधना व चिंतन यामध्ये काही फरक आहे का? एक प्रकारची चिंतने चिंतने तद्रूपता ही एक साधना सांगितलेलीच आहे. चिंतन करण्याकरता शांत बसावं आणि सद्गुरूंनी सांगितलेल्या महावाक्याचं आलंबन घ्यावं. त्या शांत बसण्यामध्ये व्यवधान आता बाकीचं कुठलंही नसावं, अशी वेळ निवडावी की आपल्याला पुढे कुठे घाईने जायचं नाहीये. वेळ कुठलीही आपण निवडू शकतो, पण बसल्यानंतर मात्र एक अर्धा एक तास आता पुढचं व्यवधान काही असता कामा नये. कोणीतरी बैलच वाजवणार आहे, कोणीतरी येणारच आहे, असं कुठलंही व्यवधान नसताना, भूगाव फार लांब नाहीये आपल्या कोणालाच, एक 7-8-10 किलोमीटर गाडी चालवत जर गेलं तर आपण भूगावला जाऊन पोचतो. आधी नानांना कोगजे काकांना फोन करावा, आपला आपला डबा बरोबर ठेवावा, कारण तिथे तशी इतर वेळेला व्यवस्था नाहीये शिबिरासारखी. एक खोली उघडून देण्याची विनंती करावी किंवा ध्यान मंदिरामध्ये आणि बसावं, कारण तिथे गेल्यानंतर आता आणि मोबाईल नानांकडे डिपॉझिट करून टाकावा वर जायच्या आधी किंवा खोलीत जायच्या. आता तिथे रेंज यायला लागली ना, ते द्यावं आणि निस्संग होऊन मग खोलीमध्ये किंवा वर बसावं. तिकडे नच जमलं तर आपल्या घरात, पण इकडे असतंच काहीतरी व्यवधान लागतं मागे, म्हणून जावं कधीतरी मधनं, दार लावून घ्यावं आणि मग स्वामीजींचा आठव करून मोठ्या आर्ततेने त्यांना हाक मारून मग महावाक्याचं चिंतन आपल्या ठिकाणी. तत्त्वम असी हे जे त्यांनी आपल्याला अनुग्रहाच्या वेळेला सांगितलंय, तत् म्हणजे ते परमात्म तत्व, त्वम म्हणजे आपण स्वतः, आपण आणि परमात्मा एकच आहोत, हे आठवून शांत बसावं डोळे मिटून. दुसरा शब्द उमटायला लागला की परत आपण आपल्याला समजावं आपण तेच आहोत असं स्वामीजींनी आपल्याला सांगितलेलं आहे, मी तोच आहे. परत शब्द जर उमटायला लागला परत आठवण करून द्यावी. आणि आपल्या केवळ अस्तित्व मात्र केवळ अस्तित्वाचा असा अनुभव घेत 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 ह्याच वाक्याभोवती रुंजी घालत राहावं. निस्पंद, निस्तरंग, निशब्द, केवळ अस्तित्व मात्र अशा आपल्या स्वरूपाशी आपण एकरूप होऊन जावं, अत्यंत सावधपणे आत्म कुठलाही शब्द उमटणार नाही ह्याची खबरदारी घेत राहावी, आणि उमटायला लागला की परत महावाक्याचं स्मरण करून त्याच्याबद्दलच मनामध्ये घोळवत राहणं, अशा पद्धतीने जर आपण या महावाक्याचं चिंतन केलं तर बराच काळ आपला स्वरूपस्थ या भूमिकेवर नक्की जाऊ शकतो आणि मग ह्याची आपल्याला सवय लागू शकते. तिथनं निघालं की घरी पोचेस तोवर सावधपणे गाडी चालवत, कारण आता ट्रॅफिक वाढलेलं आहे खूप, सावधपणे गाडी चालवत याच भूमिकेवरून खाली न येता जेवढा काळ येता येईल तेवढं यावं, मध्ये परत थोडं डिस्ट्रॅक्ट झालं परत आठवण करून द्यावी, अशा पद्धतीने चिंतन करायची जर सवय लावून घेतली तर प्रकृतीच बदलली जाईल. प्रकृती चिंतनशील आहे का नाही ह्याच्यापेक्षा प्रकृतीच्या पलीकडे असलेल्याच तत्वाला गवसणी घातल्यानंतर कोण विचारतो प्रकृतीला, असं होऊन जाईल असं स्वामीजींच्या कृपेने आपल्या सगळ्यांचं होवो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करून मी इथे थांबतो. आज अभंग सेवा सौ अपर्णा भडकमकर सादर करते.
पंढरीसी जावे विठ्ठला पहावे, पंढरीसी जावे विठ्ठला पहावे, चित्ती साठवावे सावळीयासी, चित्ती साठवावे सावळीयासी, पंढरीसी जावे विठ्ठला पहावे, पंढरीची वारी हाची एक नेम, पंढरीची वारी हाची एक नेम, नामामध्ये प्रेम सावळीयाच्या, सावळीयाच्या, पंढरीसी जावे विठ्ठला पहावे, संत समागम चंद्रभागे स्नान, संत समागम चंद्रभागे स्नान, प्रसन्न दर्शन सावळीयाचे, 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 पंढरीसी जावे विठ्ठला पहावे, नामाचा अखंड आनंद कल्लोळ, नामाचा अखंड आनंद कल्लोळ, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, नामाचा अखंड आनंद कल्लोळ, उभा तो वेल्हाळ सावळीयारे, सावळीयारे, पंढरीसी जावे विठ्ठला पहावे, पंढरीसी जावे विठ्ठला पहावे, चित्ती साठवावे सावळीयासी, चित्ती साठवावे सावळीयासी, पंढरीसी जावे जावे पंढरीसी जावे विठ्ठला पहावे.
परम पूजनीय स्वामीजींना सप्रेम नमस्कार. एक प्रॅक्टिकल प्रश्न असं लिहून दोन्ही बाजूला अशा रेषा मारल्यात बरं का. घरात काय किंवा बाहेर काय, साध्या छोट्या छोट्या गोष्टींवरून प्राकृतिक संघर्ष होत असतात. प्रत्येक व्यक्ती तिच्या तिच्या कल्पनेने चाललेली असते, त्यामुळे ते एक संघर्षाचे कारण असू शकते. अशा वेळी केंद्राबाहेरील व्यक्ती परमार्थाला व केंद्राला नावे ठेवायला तत्पर असतात. त्याचप्रमाणे एकाच कुटुंबातील मंडळी केंद्रात येत असतील, विशेषतः नवरा बायको केंद्रात येत असतील, तर मोठी अपेक्षा एकमेकांबद्दल बाळगतात. असे हे प्रसंग संघर्ष बराच काळ डोक्यात घुळत राहतात. हे टाळण्यासाठी कोणत्या युक्त्या प्रयुक्त्यांचा उपयोग करावा? नवरा बायको केंद्रात येत असतील तर मोठी अपेक्षा एकमेकांबद्दल बाळगतात आणि ती तशा प्रकारे पूर्ण झाली नाही. उदाहरणार्थ या महिन्याची मध्यवर्ती संकल्पना किंवा संकल्प साक्षीत्व असा आहे. तुम्ही साक्षीत्व राखता आहात, प्रतिक्रिया रहित आहात, तुम्ही तुमच्या आत आत्मस्वरूपाशी तदाकार होऊन मनबुद्धीच्या व्यवहाराकडे देखील जरा दुरून पाहता आहात. तुमची पत्नी तसं करत नाहीये, तर पत्नीनी आपल्यासारखंच करावं अशा प्रकारची अपेक्षा बाळगली जाईल. बरोबर आहे. नवरा बायको केंद्रात येत असतील तर मोठी अपेक्षा एकमेकांबद्दल बाळगतात. एकमेकांबद्दल जी मोठी अपेक्षा आहे, ती मोठी अपेक्षा एकतर गुरुवाक्य, ते परमात्मा तत्वच तू आहेस, याचा अर्थ अर्थात मी देह मन बुद्धी नाही. पत्नीला एखाद वेळेला घरात कोणी सासरे सासूबाई कोणी काही बोललं, तिला जरा आठवण करून दिली कुठल्या एखाद्या गोष्टीची आणि तिला ते झेपलं नाही, असं झालं तर तिला दरडावून साक्षीत्व आपली मध्यवर्ती कल्पना आहे की नाही बोल. हे तुझं आता काय चाललंय, असंच असणार हे. हा मध्यवर्ती संकल्प आपल्यासाठी आहे, दुसऱ्यावर बळजबरीनी लादण्यासाठी नाही. तिला जमायचं तसं ती जमेल, करायचं तसं करेल. हे जर नाही केलं तर असा मग जोरा एकमेकांवर केला जातो. एवढंच नाही तर मला असं माहितीये स्वामीजींच्या वेळेचं की आपल्या पतीबद्दल स्वामीजींकडे जाऊन तक्रारी करायच्या की हे फार टीव्ही पाहतात. अशा प्रकारे एखादी गोष्ट स्वामीजींनाच जाऊन सांगायची. कारण काय, ते केंद्रात येत आहेत, तुमचं एवढं ऐकतायत आणि त्यांना टीव्ही का बरं पाहावं असं वाटतो असं स्वामीजींना विचारायचं. परमार्थ हा आपल्या स्वतःला वैयक्तिक रीतीने करण्यासाठी आपण आपल्या व्यक्तीकरता उपदेश घेण्यासाठी इथं आलेले आहोत. आपलं आपल्याला झालंय थोडं, कारण आपलं मन इतकं पटकन बाहेर जातं, आपल्याला साक्षीत्व जमत नाही, अंतर्मुखता जमत नाही, स्मरण जमत नाही, प्रेमभाव जमत नाही. पण थोडा जरा दुसरा कोणी म्हटला की प्रेमभाव आहे असं जर एकमेकांना सांगायला लागले तर मग कठीण होऊन जाईल. तर नवरा बायको केंद्रात येत असतील आणि सगळेच समजा केंद्रात येत असतील तरी आपल्या आपल्या पद्धतीने ते करताहेत, ते सावध आहेत की नाहीत हे पाहण्याचं काम आपल्याकडे कोणी दिलेलं नाहीये. ते खरा परमार्थ करतायत की करत नाहीयेत आणि ते करत नाहीयेत असं ठरवायचं असं आपल्याला कोणी नाही सांगितलेलं की हे तू पहा आणि नाहीतर त्यांना सांग. तू हे करायचंय म्हणून तुला तिथं सांगितलं गेलेलं आहे. तू तोच वसा घेऊन घरी कुठं ते राबवतो, तसं नको करायला असं मी म्हणे. जर सांगायचं असेल तर जरा प्रेमाने एखाद्याला आठवण करून द्यावी, पण प्रकृतीच्या मर्यादेप्रमाणे त्या व्यक्तीला ते जमेलच असं नाही. असं असेल तर ती व्यक्ती प्रयत्न करणारी आहे, तिला आज ना उद्या जमेल अशा प्रकारचा भाव ठेवावा. घरात सारखं परमार्थाच्या भाषेत बोलू नये असं मी एक जाता जाता सांगेन. सारखं परमार्थाच्या भाषेत बोलू नये. सारखंच अंतर्मुखता, साक्षीत्व असं एकमेकांना अजिबात करू नये. प्रेमाने थोडासा एक आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत अभ्यासाचा हा विषय आहे हे लक्षात घेऊन कधी कधी असं वाटण्याची शक्यता असते की एकमेकांना सांगितल्यामुळं निष्कारण गांभीर्य असं पसरवण्याचं काही कारण नाही. आपण आपल्या व्यक्तिमत्वामध्ये खोल जावं. जर अगदी कुठंतरी वेगळ्याच दिशेला एखादं घरातलं बोलणं चालणं वातावरण असेल तर जरा सुचवावं. आणि घरात काय किंवा बाहेर काय, साध्या छोट्या छोट्या गोष्टींवरून प्राकृतिक संघर्ष होतच असतात हे अगदी बरोबर आहे. प्रत्येक व्यक्तीचं एक मानसिक विश्व असतं, त्या मानसिक विश्वाप्रमाणे तिला तिच्या मनात येतं ते सगळं खरं वाटतं. असं असल्यामुळं केंद्रात न येणाऱ्या व्यक्तींना देखील एक मानसिक विश्व आहे हे थोडंसं मान्य करावं, जसं तुम्हाला आहे. संतांच्या शिकवणुकीमुळं तुम्ही ते मिळवलेलं आहे, तुमच्या चिंतनशीलतेमुळं तुम्ही ते मिळवलेलं आहे आणि दुसऱ्यांनी त्याच्या व्यवहारांनी त्याचं मिळवलेलं आहे. दोन वेगळी जेव्हा विश्व असतील, मानसिक विश्व असतील, तेव्हा ती एकमेकांशी जुळण्याची शक्यता कमी असते. असं असल्यामुळं त्यांच्या कल्पनेनी ते जातात. खूप एका ग्रॉस लेव्हलला आपण सगळ्यांशी मिळून मिसळून असंच राहावं. आपली मतं फारशी प्रगट जे परमार्थाची आणि असंच करायला पाहिजे अशी प्रगट करण्याचं काही कारण नाही. परमार्थ हा तर संघर्षाचा विषय नसावा. अभ्यास परमार्थाचा हा संघर्षाचा विषय आणू नये, ठेवू नये. तुझं ध्यान तू करायचं, पत्नीचं ध्यान पत्नी करेल. एखादा ध्यान करत नसेल तर तुझ्याकडे पाहून एखाद्या वेळेला करत नसेल. कारण ध्यान करून हे असं होणार असेल तर ध्यान नको असं त्या व्यक्तीला वाटू शकेल. आपण आपल्या पद्धतीने राहावं. व्यक्ती हळूहळू बदलू शकेल हे मात्र तितकंच खरं आहे. व्यक्ती बदलणार नाही असं नाही. दुसऱ्याच्या मानसिक विश्वात प्रवेश करायला मोठी ताकद लागते. कधी कधी दुसऱ्याचं मानसिक विश्व समजूनच घेता येत नाही अशी अडचण राहते. समजतच नाही. हा याचा विचाराचा जोर आणि याचं बडबडणं, याचं सतत बोलणं, त्याचं आक्रमण हे इतकं असतं की दुसऱ्याच्या मनात काय चाललेलं आहे. त्यामुळं ऐकणं ही थोडीशी कला आहे हे लक्षात घ्यावं. जर ऐकलं तर दुसऱ्याची मतं कळतील ना.
आपण थोडं बोलावं, जास्त ऐकावं, शांतपणे ऐकावं, जे आपण ऐकू त्याच्यावर आपल्या पद्धतीने विचार करावा, काही चांगलं देखील हाताला लागेल. सारखी आपलीच मतं सांगायला लागतात असं खरंच नाहीये जगात. उलट शिकण्यासारखं खूप आहे. असं असल्यामुळं ऐकत राहावं, शांतपणे ऐकत राहावं. मधून अधून आपण सांगायलाही हरकत नाही, पण जितकं झेपेल तितकं. याचं कारण दोन व्यक्तींमध्ये जो जाणता आहे असं ज्याला वाटतं त्यांनी दुसऱ्याला सांभाळून घ्यायचं आहे. तरीही जर प्राकृतिक संघर्ष झाला, होऊ शकतो, तर केंद्राच्या बाहेरची व्यक्ती परमार्थाला आणि केंद्राला नावं ठेवायला तत्पर असतात. याचं कारण एक असं महत्वाचं की ते तुम्हाला सर्वात टोचून बोलणं राहतं. तुमचा तेजोभंग करण्याचं ते फार महत्वाचं मोठं साधन राहतं. मग कशाला जाता केंद्रात? केंद्रात हेच शिकवलं जातं का असं विचारलं? पण बऱ्याच साधकांचा असाही अनुभव असेल की असं विचारलं की तेही जास्त जरा उफाळून येतात आणि म्हणतात की केंद्राचं नाव घ्यायचं कारण नाही. आणि मग तो अजूनच संघर्ष वाढत जाण्याची शक्यता असते. मी एका मोठ्या व्यक्तीबद्दल असं अनुभवलं. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये जायचे बर का, आणि कोणता तरी विषय चाललेला होता, त्यांचं एक मत, दुसऱ्यांचं एक मत, मी श्रोता होतो त्याच्यामध्ये. ते त्यांचं मत हिरिरीने मांडत होते आणि त्यांना एकदम त्यांनी असं विचारलं की तुमच्या संघाच्या शाखेत तर सगळ्यांच्या बद्दल एकत्वाचा भाव सांगितला जातो आणि हे काय तुम्ही बोलताय? असं म्हटल्यावर ते जरा थांबले, शांत झाले आणि म्हणाले की माफ करा, मी थोडा विसरलो तो. मी माझ्या भावावर आलो म्हणून हे बोललो, तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे, असं ते म्हणाले. तेव्हा संघर्षच संपला. जर कोणी केंद्राची आठवण काढून दिली आणि तुम्ही जरा शांत झालात आणि म्हणालात की मी थोडासा रागवून बोललो पण ही माझी वैयक्तिक चूक समजा, मी अशी मतं व्यक्त केली ही माझी वैयक्तिक चूक समजा, केंद्रात असं खरंच नाही सांगितलं जात, केंद्रात असं असं सांगितलं जातं पण आता यावेळेला मला जमलं नाही, पण तरी देखील माझा मुद्दा असा असा होता, असं तुम्ही म्हणू शकता. शेवटी युक्तीचाच उपयोग होतो, अंतर्मुखतेचाच उपयोग होतो आणि ती जबाबदारी आपली आहे असं मला वाटतं. सकाळच्या प्रवचनात आपल्याविषयीची मते इतर माणसेच तयार करत असतात ह्याबद्दल सांगितले. एखादी व्यक्ती नैसर्गिकरित्या किंवा जाणून बुजून ठरवून चांगली वागत असली तरी सुद्धा त्याला दूषणे मिळतात. आजकालच्या जगात ठकास महाठक जशास तसे वागावे ही सुभाषिते असतात. सदाचरणाने वागणारी व्यक्ती भोळी मूर्ख समजली जाते. अशा मनुष्यास समोरील व्यक्ती आपला गैरफायदा घेते आहे हे कळत नसते असे नाही, पण जेव्हा अगदी जवळील व्यक्ती सुद्धा अशा सद्गुणी व्यक्तीचा गैरफायदा घेतात, सुविचारी सद्वर्तनी व्यक्तीने कितपत हे वर्तन आचरणात आणावे का, कितीही टिंगलटवाळी उपेक्षा सहन करावी लागली तरी सन्मार्ग सोडूच नये. सन्मार्ग सोडण्याची एवढी घाई करू नका असं मी तुम्हाला सांगेन. सन्मार्ग सोडणं हे फार सोपं आहे आणि सदाचार सोडणं हे फार सोपं आहे, पण त्याची एवढी घाई लागल्यासारखं आपण नको करायला. याचं कारण आपल्या सदाचरणाने आपण भोळे आणि मूर्ख समजले खरंचच जात नाही. त्याच्याऐवजी आपल्या भोळेपणाने आणि मूर्खपणाने आपण भोळे आणि मूर्ख समजले जातो. सदाचरणी मनुष्य आहे पण भोळा आहे असं जर असेल तर आगंतुक गुण समर्थांनी जसं म्हटलं की रूप लावण्य अभ्यासिता न ये सहज गुणास न चले उपाय काहीतरी धरावी सोये आगंतुक गुणाची काळे माणूस गोरे होये ना जे प्राकृतिक गुण आहेत ते बदलणार नाहीत तुम्ही सदाचरणी आहात ते जरी बदललात तरी देखील तुम्ही मूर्खच राहाल तुम्ही भोळेच राहाल त्याच्याऐवजी तुम्ही जरा हा भोळेपणा टाकण्याचा प्रयत्न करा असं मी सांगेन त्याच्याकरता सदाचरण टाकून देण्याची गरज नाही कितीतरी लोकांना नेमक बोलते येना समर्थ म्हणतात तसं नेमकेपणाने बोलता येत नाही तत्काळ प्रतिवचन देणे असं जमत नाही बोललं की ऐकून घेतो गपचूप आणि मग दुसऱ्या दिवशी त्याला आपण काय बोलायला पाहिजे होतं ते सुचतं हे आगंतुक गुण आहेत आणि मग असं नंतर दुसऱ्या दिवशी जाऊन सांगितलं तर त्याचा तेवढा उपयोग होत नाही जे त्यावेळेलाच करायला पाहिजे ते त्यावेळेलाच करायला लागतं हे आगंतुक गुण मिळवायचं कोणी तुम्ही केवळ सदाचरणी आहात याच्यावर सगळं चालत नाही तुम्ही सदाचरणीही असायला पाहिजे ते नसावं असं कोणीच म्हणत नाही चांगल्या माणसाची आवश्यकता जगातामध्ये कधीही संपलेली नाही प्रामाणिकपणाची आवश्यकता संपलेली नाही पण थकाशी कसं वागावं उद्धटाशी कसं वागावं याचा तुम्हीच विचार करायला पाहिजे त्याच्याकरता तुम्ही सदाचरण सोडून तुमचा काय फायदा आहे समर्थांनी तर ठकासी व्हावे ठक उद्धटासी उद्धट असं म्हटलेलं आहे वेळ येईल तर तसेही करायला लागतं हे सगळं तिसरे ते राजकारण सर्व विषयी असं ते म्हणतात मुख्य हरिकथा निरूपण दुसरे ते राजकारण तिसरे ते सावधपण सर्व विषयी हरिकथा निरूपण हे जरी महत्वाचं असलं तरी देखील आपल्या स्वतःला सुरक्षित ठेवून जगतामध्ये राहण्याची कला म्हणजे राजकारण आहे दुसऱ्याचं आक्रमण आपल्यावर असं नको व्हायला की त्याच्यात आपलं आपण पार नेस्तनाबूत होऊन जाऊ म्हणून जेव्हा प्रथम एक मनुष्य पुढं पाऊल टाकतो तुमच्या बाबत प्रथम हसत हसत तुला म्हणतो काय रे अड्या असं म्हणतो या तरुण मुलांमधली भाषा सांगतो आणि मग नंतर तो त्याला येडपट म्हणायला लागतो मग सर्वांदेखत येडपट म्हणायला लागतो पण जेव्हा त्यांनी प्रथम म्हटलं तेव्हा तुम्हाला आवडलं नाही हे दाखवण्याचं कोणाचं काम होतं तुमचं काम होतं हसत खेळत या न्यायाने नवरा बायको देखील एकमेकांशी बोलत राहतात तर मग नंतर नवरा बायकोला सर्वांच्या देखत बोलतो बायको नवऱ्याला सर्वांच्या देखत बोलते जेव्हा प्रथम मर्यादा तिने ओलांडली तेव्हा तिला त्याची जाणीव करून द्यायचं हे कोणाचं काम होतं तुमचं काम आहे तुमचा आप कसा राखावा हे जर तुम्हाला समजत नसेल तर सदाचरण सोडून तरी कसं होणार आहे असं होत नाही असं असल्यामुळं त्या साधूची गोष्ट आहे की नाही की त्या साधूंनी जाता जाता एका नागाला सांगितलं की असा चावतोस ते बरोबर नाही सगळ्या लोकांना व्याप होतो तर तो नाग बिचारा शांतपणे पडून राहायला लागला नंतर काही काळाने परत साधू तिथून जाताना कितीतरी लोकांनी दगड मारलेला निश्चित पडून राहिलेला जखमी असा तो नाग दिसला साधूला तो नाग असं म्हणाला की तुमच्या उपदेशाचा हा परिणाम मी भोगतोय हा प्रश्न तसाच आहे ते म्हणाले चावू नको असं सांगितलं तर पण फुटकारू नको असं सांगितलं तर का म्हणून तुम्हाला तुमची नापसंती तुमच्या न बोलण्याने तुमच्या डोळ्यातून तुमच्या कटाक्षातून वेळ आली तर तुमच्या बोलण्यातून दुराव्यातून त्याच्याशी संबंध न ठेवण्यातून जर करता दाखवता येत नसेल तर तुम्ही वर्तनात कच्चे आहात असा त्याचा अर्थ आहे सदाचरण सोडायला पाहिजे असा त्याचा अर्थ नाही वर्तनात कच्चं राहण्यात काही अर्थ नाही समर्थ म्हणतात सगट बायका शिव्या देती सांगदीस पडला म्हणती पण बायकोने जेव्हा प्रथम बोलला तेव्हाच तू सहन जर केलं नसतं तर आणि तुमच्या सदाचाराची जर एवढीच टिंकी असती तर बायको तुमच्या सदाचाराबद्दल किंवा आचरणाबद्दलच बोलतीये ना, असंही कधी कधी घडतं. त्यामुळं व्यक्तीच्या चांगले गुण संपादन करण्याच्या आणि उत्तमात उत्तम व्यवहार करण्याच्या अशा कलेमध्ये नेहमी व्यक्तीने स्वतःला वाढवत न्यावं, उंच करत न्यावं. असं जर जमेल त्यांनी असं म्हटलं की एखादी व्यक्ती नैसर्गिकरित्या किंवा जाणून बुजून ठरवून चांगली वागत असली तरीसुद्धा त्याला दूषणे मिळतात. समोरची व्यक्ती आपला गैरफायदा घेत आहे हे कळत नसते असे नाही, कधी कधी व्यक्ती फार कमजोर असते. कमजोर व्यक्ती देखील आपल्या तऱ्हेने रिॲक्ट होत असते, धटिंगण व्यक्ती देखील आपल्या तऱ्हेने रिॲक्ट होत असते. प्रकृतीप्रमाणे रिॲक्शन ही स्वाभाविक असते व्यक्तीची व्यक्तीला. पण कमजोर व्यक्तीची प्रतिक्रिया कशी असते की अजून चार ठिकाणी जाऊन त्याला सांगत बसायचं, त्यांनी असं केलं, यांनी असं केलं, बघा मी असा वागलो. तेव्हा माझ्या अगदी तोंडावर आलं होतं की त्याला सांगायचं, पण म्हटलं कशाला याच्या नादी लागा, असं भलतीकडे जाऊन उगीच बोलत बसायचं. यामुळे उलट सर्वांनाच तुम्ही कमजोर आहात हे समजतं. तुम्ही वेळेवरच ज्याला सांगायचं त्याला न सांगता जर दुसरीकडे हे करत बसलात तर त्याचा उपयोग होत नाही. उलट तुम्ही तसे आहात हे समजून तुम्ही मोठ्या प्रेमाने ज्याला सांगायला जाता तोही तुम्हाला कधीतरी तसा बोलतो. तुम्ही काय करू शकता? त्यामुळे सेवा आहे, प्रामाणिकपणा आहे, दिलेला शब्द पाळणं ही गोष्ट आहे. ही तारतम्याच्या चौकटीमध्ये आणि उत्तम रीतीने अशी करता येणं गरजेचं आहे. अशाच प्रकारचा एक प्रश्न आता जे शिबिर झालं आज संपलं त्या शिबिरात विचारलेला होता कोणीतरी. मी सांगितलं की स्वामीजींकडं साडी घेऊन गेलेल्या एक भगिनी साडीचा रंग गेला म्हणून त्या परत आणून दिली. पिशवीतून ती एक साडीचं त्यांनी बोळाच अक्षरशः त्यांच्या काउंटरवर ठेवला. तुम्ही म्हणालात गॅरंटेड फास्ट कलर आणि रंग गेला, मला ही साडी बदलून पाहिजे. स्वामीजींनी साडी बदलून दिली. त्याच्याबरोबर दोन अजून साड्या होत्या, याही मला बदलून द्या. ते म्हणाले या नाही बदलून देणार, याचा रंग गेलेला नाहीये. नाही पण मला या साड्या नकोत. तसं नाही, तुम्ही घेतलेले आहेत, मी त्या घरी सरला त्यांना सांगतो बुडवून ठेवायला बादलीत. रात्री आम्ही बुडवून ठेवू, वाळत घालू, याचा जर रंग गेला तर याही बदलून देतो. पण याचा रंग गेला म्हणून त्या नाही बदलून देणार म्हणाले. मग नको म्हणे, मला माझ्या आपल्या दोन घेतलेल्या बऱ्या आहेत, एवढंही बदलून द्या, बदलून देतो म्हणाले. नंतर ते असं म्हणाले की आम्हाला घाऊक व्यापारी बदलून देतच असतात. ते आम्हाला सांगतात की याचे रंग जात नाहीत, या कंपनीची चांगली साडी आहे, आम्ही लोकांना सांगतो गॅरंटेड फास्ट कलर, म्हणून याचा रंग जाणारच नाही असा अर्थ नाही. म्हणून मी दिलेली प्रत्येक गोष्टच आता बदलून द्या हेही करणार नाही. हे जर तुम्हाला जमत नसेल तर उपयोग काय? तुमच्या सदाचरणाचा गैरफायदा म्हणजे अशी कोणती गोष्ट असू शकते? तुम्हीच घेऊन देता तेव्हाच घेतला जातो, असा कोणी कोणाचा गैरफायदा घेऊ शकत नाही. असं असल्यामुळं परमार्थी माणसांनी देखील आणि प्रत्येकानेच आपल्या स्वतःला सांभाळणं हे जमलंच पाहिजे असं मी म्हणेन. कशा रीतीने ते जमवायचं, आपण त्याकरता काय गुण मिळवायला पाहिजेत, हा वेगळ्या चिंतनाचा विषय आहे. पण ते जरूर आपण मिळवावेत आणि असे गुण हे परमार्थाला नक्की बाधक नसतात हे मी तुम्हाला सांगतो. याच्याकरता सदाचरण सोडून गुंडगिरी सुरू करायला पाहिजे असं मुळीच नाहीये. आपली आब राखून आणि सदाचरण राखून हे सगळं करता येणं शक्य आहे. असं जरूर जरूर करावं. असे जे गुण आहेत ते गुण अंगी बाणवण्याचा जरूर प्रयत्न करावा. मला असं वाटतं की असा अशा प्रकारे जर आपण काही करू तर उलट अशा प्रकारची सदाचरणी व्यक्ती जे मराठी सिनेमात पूर्वी ते सुलोचना नावाची एक नटी होती ती सतत कष्ट करत आणि रडत असं काम तिच्या वाट्याला दिलेलं असायचं. सदाचरणी व्यक्तींनी असं पात्र डोळ्यासमोर आणून स्वतः तसं पात्र बनू नये. याची गरज नाहीये तसं करण्याची की कसा अन्याय तिच्यावर करतायत आणि ती आपली बिचारी कसे कष्ट सहन करतीये असं काही कोणी कोणाला सांगितलेलं नाही की असंच असायला पाहिजे सदाचरणी व्यक्तींनी. त्याच्या व्यतिरिक्त देखील स्वामीजी कसे होते कितीतरी मंडळी म्हणून अशा प्रकारचा एक तोल राखणं बॅलन्स सांभाळणं ही कला आगांतुक गुणात मोडते आणि ती आपण खरंच अंगीकारणं त्या गुणांचा अभ्यास करणं ही गरजेची गोष्ट आहे. व्यक्तीनी व्यक्तीवर केलेलं आक्रमण किंवा अधिक्रमण हे तुम्ही करू देता म्हणूनच होत राहतं. तुम्ही जर ते वेळेवरी रोखलं आणि वेळेवरी रोखण्याचे मार्ग फार सौम्य असतात. हाताबाहेर गेल्यानंतर मग भांडणं करायला लागतात. त्या भांडणातून तुमचाही फायदा होत नाही लोकांचाही फायदा होत नाही आणि तुम्ही फार मोठं सहन करत बसलायत असं तोपर्यंत त्या व्यक्तीला वाटतही नाही कारण ती तुमच्या बाबत पुढे पावलं टाकत गेलेली असते आणि तुम्हाला ते चालतं असं तिला वाटत असतं म्हणून ती तितकी पुढे जाते. तुम्ही जसं एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा आत्मसन्मान राखूनच सर्व व्हायचं आहे नात्मानम अवसादयेत अशा प्रकारे आपल्या आत्म्याचा देखील आपण अपमान होईल असं दुसऱ्याकडून कधीही करून घेऊ नये. कोणीच असं सांगितलेलं नाही आणि काही फार मोठं परमार्थामध्ये देखील मिळेल असं नाही संसारात तर नाहीच नाही. अशा प्रकारे आपण आपल्या वर्तनाचा रोख ठेवावा असं मला वाटतं. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर संत.